नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देश रोखडोच नक्सलवाद आनी माओवादी हिंसाचारा पासून पुरायपणान मुक्त जातलो अशें आश्वासन दिलां. सुदारीत जीएसटीचो फायदो गिरायकां मेरेन पावता हाची खात्री करपा खातीर अर्थ मंत्रालय 54 उत्पादनाच्या दरांचेर बारीकसाणेन नदर दवरता अशें केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी सांगलां. सणाच्या हंगामात केंद्रीय रेल्वे बिहार आणि उत्तर प्रदेशासहित उत्तर भारतातल्या वेगवेगळ्या थळां खातीर 1700 परस चढ खाशेल्यो गाडयो चालीक लायता. उत्तर प्रदेशात आयज सांजेवेळा अयोध्या शारात वर्सुकी दिपोत्सव महोत्सवाचे 10वे आवृत्ती खातीर माची सज्ज आसा. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल पुराय जग भारताक एक विस्वासू जापसालदार आणि लवचिक भागीदार म्हणून पळयता असे सांगला. इलेक्ट्रॉनिक्सापासून वरदा निर्माण आणि ऑटोमोबाईलपासून मोबाईल उत्पादना मेरेन भारतान गुंतवणुकीची लाट येता असे म्हणला. ह्यो गुंतवणुकी भारताक जागतिक पुरवण साखळीचे एक केंद्र जावपाक मदत करता हाचेर ताणी भर दिलो. भारताची वाढ जागतिक संधीची आकार दिता असे ताणी मुखार सांगले.
आज भारत की ग्रोथ ग्लोबल अपॉर्चुनिटीज को शेप कर रही है. हाल में हुआ EFTA ट्रेड एग्रीमेंट इसका बहुत बड़ा उदाहरण है. यूरोप के देशों ने भारत में 100 बिलियन डॉलर के इन्वेस्टमेंट का कमिटमेंट किया है. इससे भारत में बड़ी संख्या में जॉब्स क्रिएट होगी.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देश रोखडोच नक्सलवाद आणि माओवादी हिंसाचारापासून पुरायपणान मुक्त जातलो असे आश्वासन दिला. फाटल्या 11 वर्सांत माओवादी दहशतवादाचो फुडो करपाक व्हड प्रगती झाली. नवी दिल्लीत एक टीव्ही चॅनल आयोजित केल्ल्या जागतिक शिखर परिषदेन उलयताना ताणी हे सांगले. माओवादी दहशतवाद हो देशान तरुणा विरुद्ध एक व्हड अन्याय आणि गंभीर पाप असा. फाटल्या दशकांत हजारांनी नक्षलवाद्यांनी शरणागती पत्कारली. 2014 वर्सापासून दिशाभूल झाल्या तरणाट्यांक मुख्य प्रवाहात परत सांबाळून घेवपाक सरकार पुराय संवेदनशील हातून काम करता. माओवादी आता विकासाच्या मुख्य प्रवाहात परतता. ही दिवाळी माओवादी दहशतवादापासून मुक्त झाले प्रदेश आनंदाचे दिवे पेटून खुशीन मनयतले.
इस बार माओवादी आतंक से मुक्त क्षेत्रों में दिवाली की रौनक कुछ और होने जा रही है. 50-55 साल हुए दिवाली नहीं देखी थी उन्होंने, अब दिवाली देखेंगे. और मुझे पक्का विश्वास है दोस्त, ये हमारी मेहनत रंग लाएगी और वहाँ भी खुशियों के दिए जलेंगे. वो दिन दूर नहीं जब देश नक्सलवाद से माओवादी आतंक से पूरी तरह मुक्त होगा. ये भी मोदी की गारंटी है.
सुधारित जीएसटीचो फायदो गिरायकां मेरेन पावता हाची खात्री करपा खातीर अर्थ मंत्रालय 54 उत्पादनांच्या दराचेर बारीकसाणेन नदर दवरता अशें केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी सांगलां. नेक्स्ट जेन जीएसटी फायदे सगळ्या 54 वस्तूंचेर पुरायपणान पावल्यात असे ताणी मुखार सांगले. काल नवी दिल्लीत जीएसटी बचत उत्सवाविषयी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांच्या वांगडा संयुक्त पत्रकार परिषदेन त्यो उलयताल्यो. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी अंदूच्या नवरात्र महोत्सवात विक्रमी विक्री दिसून आयल्या असे नदरेक हाडले. फाटल्या नवरात्र महोत्सवात नोंद झाल्या विक्रीच्या तुळेन या वर्षाच्या नवरात्र हंगामात इलेक्ट्रॉनिक्सची विक्री 25% वाढल्या असे ताणी मुखार सांगले. जीएसटी बचत उत्सवाविषयी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी नवरात्र हंगामात वाहनांची विक्री वाढल्या आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रांनी अशीच परिस्थिती असा असे नदरेक हाडले. अशा जागतिक परिस्थिती मदी देशाची वाट बळिष्ट असा आणि आंतरराष्ट्रीय चलन निधीन देशाची वाढ जावपाचो अदमास 6.6% मेरेन सुधारचो पडलो असे ताणी मुखार सांगले. उत्तर प्रदेशात आयज सांजेवेळा अयोध्या शारात वर्सुकी दिपोत्सव महोत्सवाच्या 10वे आवृत्ती खातीर माची सज्ज असा. फाटल्या वर्साचो विक्रम मोडपा खातीर भव्य तयारी सुरू असा. शारभरात 26 लाखां वयर दिवे उजरावपाचे आसात. अंदू विक्रमी 26,11,101 मातयेचे दिवे राम की पौडीचे 56 घाट उजवाडायतले आनी पवित्र सरयू न्हंयेचे देगेर वाव घेवपा सारको देखावो तयार जातलो. ह्या दिव्यांचो उजवाडाचो चकचक संवसारीक मळार अयोध्याची आध्यात्मीक आनी संस्कृतीक भव्यताय दाखोवन दितली. तशेंच आयज सांजेवेळार जिल्हो प्रशासन आनी नगरपालिका महामंडळान आयोजीत केल्ली भव्य सरयू आरती जावपाची आसा. ह्यो खबऱ्यो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरी आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार, पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटन म्हळ्यार इस्रोन एक महत्वाची शास्त्रीय सुधारणा करून आपल्या चंद्र कक्षीय चंद्रयान 2 हांणी आपल्या जहाजांतल्या शास्त्रीय उपकरणाचो उपेग करून सूर्यापासून जावपी कोरोनल मास इंजेक्शन हाच्या चंद्राचेर जावपी परिणामाचे पहिलेच खेपे निरीक्षण केल्याचे जाहीर केला। या निरीक्षणाक लागून चंद्राच्या ब्रह्मांडातल्या चंद्राचे वातावरण आणि अंतरिक्षांतल्या हवामानाच्या त्याच्या पृष्ठीचेर जावपी परिणाम समजून घेवप मदत जातली असे इस्रोन सांगला। GSLV-MK3M1 रॉकेट वापरून श्रीहरिकोट्टा सावन 22 जुलय 2019 दिसा प्रक्षेपित केल्ल्या चंद्रयान 2 हाच्या कडेन 8 प्रयोग पेलोड आशिल्ले। सणाच्या हंगामात केंद्रीय रेल्वे बिहार आणि उत्तर प्रदेशासहित उत्तर भारतातल्या वेगवेगळ्या थळांखातीर 1,700 परस चढ खाशेल्यो गाडयो चालीक लायल्या। दिवाळी आणि छठ पूजे वेळार भक्त आणि प्रवाशांची सुटसुटीत आणि सोयीस्कर प्रवास सुनिश्चित करप हो या कृतीचो हेत असा। मजगती नवी दिल्ली रेल्वे स्टेशनाचेर बांधिल्ल्या होल्डिंग एरियातल्या प्रवाशांचो अणभव खूप सुधारता असे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला। काल राती रेल्वे स्टेशनाचेर उत्सवाच्या धावपळान मंत्री वैष्णव हांणी गर्दी व्यवस्थापनाची तपासणी केली। प्रवासी सुविधा केंद्राचो एक भाग आशिल्ल्या या होल्डिंग एरियात जायते तिकीट काउंटर आणि शौचालय असात, जाका लागून सुमार 75,000 लोक हाजीर असताना लेगीत प्रवाशांची सुगम हालचाल करपाक मेळटा असे ताणी सांगले। धावपळ असून लेगीत रेल्वे कर्मचारी सुटसुटीत कामा आणि प्रवाशांची सोय सुनिश्चित करपा खातीर रातभर वावुरता असे ताणी नदरेक हाडले। सणाच्या हंगामाक लागून देशभरात सुमार 12,000 खाशेल्यो गाडयो चलयतात अशी माहिती ताणी दिली। आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्धतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयता। पदवीधर कोंकणी भाषेचे पुराय गिन्यान तशेंच भाषांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचे। अर्ज पावपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आसा। अधिक माहिती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागाकडेन संपर्क साधचो। अफगाणिस्तानाचे प्रधानमंत्री मुल्ला मोहम्मद हसन आखुंद हांणी हालींच शिमेचेर जावपी झगडी वाढिल्ल्यान पाकिस्तानाक दोश दिवन इस्लामाबादान अफगाण प्रदेशाचे उल्लंघन करून संघर्ष सुरू केला असे सांगला। सरकारी प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद्दीन हांणी दिल्ल्या माहितीप्रमाण अफगाण प्रधानमंत्री हांणी काल आपल्या मलेशियाच्या समकक्ष दातो मोहम्मद अनवर इब्राहिम हांचे कडेन दूरध्वनीचेर संवाद साधतना हे सांगले। सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान अफगाण प्रधानमंत्रीन काबूल संघर्ष कडेन सोडना पूण पाकिस्तानान आक्रमणाचो आरोप केल्ल्या उपरांत ताका जाप दिवची पडटली अशे सांगले। जम्मू काश्मीराचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा भगवान बुद्धाचे पवित्र अवशेष भारतान हाडपा खातीर रशियेंत आसा। शाक्यमुनी बुद्धाचे भांगराळे निवासस्थान अशे लोकप्रिय आशिल्ले गेडेन शिडुप्पा चोयक्रुल मठान हे अवशेष दवरले। भारत आणि रशिया मदी हे संबंध आनीक वाढटले असे ताणी मुखार सांगले। भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत केरळ, माही, लक्षद्वीप हांगा उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला आणि ऑरेंज अलर्ट जारी केला। ICC बायलांच्या एका दिसाच्या संवसारीक क्रिकेट सर्तीन आयज मध्य प्रदेशांतल्या इंदोर हांगाच्या होलकर स्टेडियमांत भारत आणि इंग्लंडा मदी आयज दनपारा 3 वरांचेर खेळ सुरू जातलो। परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला की देश रोखडोच नक्षलवाद आणि माओवाद हिंसाचारापासून पुरायपणान मुक्त जातलो। सुधारित GSTचो फायदो गिरायका मेरेन पावता हाची खात्री करपा खातीर अर्थ मंत्रालयान 54 उत्पादनांच्या दरांचेर बारीकसाणी नदर दवरता असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगला। सणाच्या हंगामात केंद्रीय रेल्वे बिहार आणि उत्तर प्रदेशासहित उत्तर भारतातल्या वेगवेगळ्या थळांखातीर 1,700 परस चढ खाशेल्यो गाडयो चालीक लायता। उत्तर प्रदेशान आयज सांजे वेळार अयोध्या शारांत वर्सुकी दिपोत्सव महोत्सवाच्या 10व्या आवृत्ती खातीर माची सज्ज आसा। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 वरांनी आयकूंक मेळटले। नमस्कार।